कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी क्रांती रेडकर. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
छानपैकी चहा वगैरे घेणं चाललंय आणि मस्त दुपारची वेळ आहे. सो विचार केला की रॅपिड फायर राऊंड तर पोहोचायलाच हवा सगळ्यांपर्यंत. सो क्रांती, आर यू रेडी फॉर दॅट?
येस.
ओके, वन थिंग यू आर ऑब्सेस्ड अबाउट, कॉफी. आय कांट डू विदाउट कॉफी. एक लहानपणीची गोष्ट जी तू अजूनही जपून ठेवली आहेस.
माझे लहानपणीचे फोटोज आणि स्पोर्ट्सचे मेडल्स.
एक कॉल जो तू मिस केलास आणि यू स्टील रिग्रेट.
या, आय थिंक बकुळा मला आलेली फिल्म,
बकुळा नामदेव.
या, आणि मकरांच्या डेट्स नव्हत्या म्हणून सिद्धूचं कास्टिंग झालं आणि माझी आणि सिद्धूची पेअर बरोबर वाटत नव्हती. बिकॉज आय वॉज ऑलवेज पेअर विथ पीपल हु आर मोर एजेड दॅन एल्डर दॅन सिद्धू. आणि देन सोनाली वॉज कास्टेड. सो आय एम व्हेरी हॅपी दॅट शी केम इन टू द इंडस्ट्री, बट आय एम व्हेरी सॅड दॅट आय डिड नॉट डू दॅट फिल्म.
आता मला कळतं त्याच्या मागचं खूप येतं. आता अमृता खानविलकर, कारण की तुझी खूप जवळची मैत्रिणी, आय नो की हिची काय गँग आहे, कुठली गँग आहे, कारण आम्हाला पण सोशल नेटवर्किंग साईटवर कुठे ना कुठे दिसतं. सो एक मेसेज जो तू अमृताला देशील.
अमृता, तू खूप छान कामडाऊन झाली आहेस. तुझ्यातला एक खूप लाऊडपणा होता, किंवा ज्याला म्हणतो ना आपण खूप इम्पल्सिव्ह होतीस तू, तू आता खूप शांत झाली आहेस. युअर इन अ व्हेरी झेन स्टेट आणि आय थिंक ती झेन स्टेट तुझ्या आयुष्यात तशीच राहू दे. लेट दॅट समज अँड दॅट मॅच्युरिटी ऑलवेज बी देअर. गॉड ब्लेस यू. लव यू.
ओके, वन मेसेज टू मनवा.
मनवा 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 घरी कधी येतेस आणि आपण कधी भेटतोय.
एक मेसेज टू उर्मिला.
उर्मिला, काळजी घ्यायची आहे आणि बाळाची पण खूप छान छान काळजी घ्यायची तुला. यु आर कॅरिंग माय चाइल्ड्स बेस्ट फ्रेंड इन युअर टमी, सो यू बेटर टेक केअर ऑफ हिम और हर. आणि अगं जरा लूजन अप हो. तिने एक चीज गाठ बांधली, एक माणूस तुझ्या डोक्यात गेला की तो गेला, त्याला युटर नाही मिळू शकत. सो आय फील की थोडासा तो तिचा नेचर तिने हे केला पाहिजे. आणि चल ना यार, होता यार, लोक गलतिया करते, छोड देने का.
क्षिती.
क्षिती, क्षिती डॉन आहे आमची. तुझ्यातला जो ब्लंटपणा आहे तो मला दे ग थोडा वेळ उधार, कारण की अनेकदा मला लोकांना काहीतरी फाडकन बोलावं असं वाटतं. आणि पण मी इतकी डिप्लोमॅटिक आहे की मला तीही गोष्ट शुगरकोट करून बोलायची खूप सवय आहे. नो, आय एम नॉट लाईक टू ड्रेस, आय मीन इफ इट वॉज ग्रीन कलर इट वुड हॅव बीन नाईस, असं मला बोलायची सवय. आणि क्षिती असं बोलेल की हे फालतू ड्रेस घातलास तू, का दुसरा ड्रेस नाही मिळाला. आय फील की तुझ्यातला हा जो एक नेचर आहे तो माझ्यात थोडासा आला पाहिजे असं मला वाटतं.
आणि आता राहिली सोनाली खरे.
सोनाली खरे, सोना इज बीन अ ग्रेट मदर इज व्हॉट आय फील. तिने तिचं काम आणि तिचं मदरहूड आणि तिचं संसार खूप छान जगल केलेला आहे. आणि आमच्यातली झालेली ती खूप पहिली आई आहे आमच्या ग्रुपमधली. आणि वेन आय बिकम अ मदर, आय रिअली लुक अप टू यू सोना फॉर द मदर दॅट यू हॅव बीन. आणि फुलवा राहिली. फुलवा, आय लव्ह यू. आणि फुलवातला जो वेधळेपणा आहे किंवा जो क्रेझीनेस आहे किंवा फुलवा, तुझ्यातली ऑनेस्टी खूप ग्रेट आहे. सो आय वुड लाईक टू बॉरो लिटल बिट ऑफ दॅट.
सुपर्ब. ऑलराईट. आणि एक गोष्ट जी तुझ्या इंटरव्ह्यूमध्ये रिव्हील केलीस आणि तू ह्या अगोदर कधीही नाही बोललीस.
आय थिंक अबाउट अदितीचं कास्टिंग जे चत्राबद्दल होतं ते, आणि बकुळाचं कास्टिंग जे माझं होतं ते. या,
ओके. आणि आपण खूपदा भेटलो क्रांती आतापर्यंत, आपल्या अनेक भेटी झाल्या, अनेक रॅपिड फायर राऊंड झाल्या, बट आय लव्ह प्लेइंग रॅपिड फायर राऊंड विथ क्रांती, कारण ती खूप छान असे उत्तर देते आणि मग तेव्हा अजून जास्त मजा येते.
आय थिंक तुझा एक शो असतो ज्याच्यात गेम्स खेळले जातात, त्यामुळे आम्ही जेव्हा प्रमोशन्सना येतो पुण्यात तेव्हा आम्हाला खूप खूप करावे लागतात इंटरव्ह्यूज. आणि प्रॉब्ली हर्स इज ऑलवेज द लास्ट वन. आणि आय थिंक तिथं लास्ट असतो ते जिओग्राफिकली तिची पोझिशनिंग अशी ऑफिसची, त्यामुळे तो आम्हाला लास्ट करावा लागतो. पण आम्ही नेहमी हॅपी असते की हिचा लास्ट असतो, कारण तोपर्यंत आम्ही इतके ढेपाळलेले असतो. पण हिच्या गेम्समुळे आणि हिच्या त्या चर्पी क्वेश्चन्समुळे आम्हाला खूप जास्त एनर्जेटिक वाटतं. सो दॅट इज द बेस्ट पार्ट अबाउट श्रुती, आणि शी मेक्स यू फील व्हेरी नाईस. तुम्ही किती कसेही दिसत असाल किंवा तुम्ही काही असाल, शी ऑलवेज मेक्स यू फील गुड.
असं काही नाही आहे क्रांती, यू ऍक्च्युअली लुक गॉर्जियस आणि बिकॉज ऑफ दॅट ओनली आय सेड दॅट. असं सहज खोटं नाही बोलत.
आणि तुझा थ्रोबॅक फोटो जितू बरोबरचा खूप छान. आणि रेअरली कमेंट, ऍक्च्युली मी असं खूप कमेंट नाही करते, ओनली फ्यू फ्रेंड ज्यांच्या ह्याच्यावर मी कधीतरी कमेंट करते, पण दॅट फोटो वॉज रिअली मेड मी कमेंट.
ऍक्च्युली मी माझी जितूची ती पहिली भेट होती आणि दॅट टाइम आय वॉज नॉट एन आरजे. मी तेव्हा एक ऍक्टर होते, म्हणजे मी थिएटर आर्टिस्ट होते आणि मी अल्फा करंडकला कॉम्पिटिशन मध्ये उतरलेली होते. सो फॉर मी जितू वॉज लाईक अ स्टार, ही स्टील इज अ स्टार, पण तेव्हा जरा जास्त होतं की यार, तेव्हा तो कॅम्पस कट्टा पण करायचा. So that throwback moment was really special and you made it more special because of, you know, liking and commenting on it.
Jita is a very dear friend.
Tushi, aayushyatli lights, camera, action moment, kutli manchil?
I feel ek awakening hota. Mi Mahesh Manjrekaran barobar kaam karat astana. Shikshanacha ichhaghocha ves mala कसं असतं ना, आपण खूप गोष्टी आपल्या खूप बॅगेज की मी हे शिकले आहे, मी हे शिकले आहे, मला हे येत आहे, ह्या अनेक गोष्टी तुम्ही घेऊन जाता तुमच्या आयुष्यामध्ये पुढे. मांजरेकरांबरोबर, महेश मांजरेकरांबरोबर काम करताना मी हे शिकले की मी तिकडे क्लीन स्लेट म्हणून गेले होते. लेट हिम डिरेक्ट मी व्हॉट आय हॅव टू डू. सो देर वॉज वन शॉट वेअर भरत पहिल्यांदा येतो माझ्याकडे, मी चेन दिलेली असते त्याच्या मुलीला आणि जवळीक साधू नका असं तो काहीतरी म्हणतो आणि मग ती म्हणते की जवळीक साधायची असेल तर मी तुमच्यावर कशाला साधू. तिच्या गळ्यात चेन नव्हती, तिची केविलवाडी नजर मला दिसली आणि म्हणून मी तिला चेन दिली. इट्स नथिंग अबाउट यू. तर ह्याला मी खूप अभिनय करत होते, तर मला त्याने सांगितलं की तू ना काहीच चेहऱ्यावर आणू नको, चेहरा प्लेन ठेव, फक्त लाईन्स बोल आणि त्याच्याकडे बघ, नजर रोखून, डोंट इव्हन ब्लिंक. अँड आय रिमेंबर, म्हणून दिली तिला मी ती चेन, तर त्याच्यामध्ये ना माझा एक पॉज जात होता, म्हणून दिली तिला मी ती चेन, डोंट डू दॅट, टेक इट स्ट्रेट. वी डिड सम 9 रिटेक्स त्या एका लाईन्स आणि दॅट वॉज माय फर्स्ट शॉट ऑफ दॅट फिल्म, फर्स्ट डे फर्स्ट शॉट. आणि मला ना 8 रिटेक्स नंतर मी थोडीशी खचले, म्हणजे मी इतने दिन मैंने जो किया मेरे कुछ आई नहीं रहा ऐसा मेरे को लगा. तर ते मला म्हणाले नाही, कधी कधी ना काही न करणं हा बेस्ट अभिनय असतो. आणि मग 9वा टेक आय गेव विथ फुल कॉन्फिडन्स, इट इज देअर इन द फिल्म नाव. आणि आय वेंट अँड टोल्ड हिम की आय एम सॉरी मी एवढे रिटेक्स घेतले. सो ही इज लाईक की इट्स नॉट अबाउट यू, इज लाईक अंटिल अनलेस इट इज ओके फॉर मी, एकतर मी ओके करणारच नाही. दुसरी गोष्ट, नाव यू माइंड नॉट रिअलाइज द व्हॅल्यू ऑफ दोज 8 टेक्स, वेन यू सी द फिल्म ना यू विल रिअलाइज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस 9th टेक. आणि दॅट्स वॉट हॅपन वेन आय सॉ शिक्षणाचा आयचा गो, आय गॉट मिफ्टा नॉमिनेशन, हे ते अल्फाला नॉमिनेशन होतं, झीला. सो तिथे माझं समिंग अप झालं ग, एक ग्रेट एक्सपिरियन्स टू वर्क विथ अ व्हेरी गुड अँड फाईन डिरेक्टर वॉज माय लाईट कॅमेरा ऍक्शन मोमेंट.
वाव. टू एंड दिस इंटरव्ह्यू, मला सांग की व्हॉट वॉज द बेस्ट पार्ट ऑफ टुडेज इंटरव्ह्यू.
टुडेज इंटरव्ह्यू द बेस्ट पार्ट असा होता की आपल्याला उन्हात जाऊन हा इंटरव्ह्यू नाही करायचा, आपण इथे छान सावलीत घरात बसून करतोय. बट दॅट यू केम टू माय हाऊस
and thank you for inviting me.
Yeah, and you made it. And the best part was radio interviews he amhala nehmi tikde jaun karave lagtat. Ha pahilyanda majha ghari jhala interview ani ha khup personal hota interview is what I feel. Na idha nehmi promotion level la interview asto, apan apla apla sangto ani that's that, film madhe he hota, mi he kela, mi te kela. But ithe ja goshti apan aaj bollo te general interviews madhe pan hot nahit, karan ki tyala ek time bound asto na, ardha tasa center. Maitrin mhanun mala tujhyashi gappa marayla khup majaa.
Thank you so much Kranti for giving me so much time and inviting me to your house. Mala khup aavadla tujha ghar ahe ani you know you guys are very warm people.
Now you should come to my new house.
Yes, I will. Navin ghari jayche aapalyala Krantichya, tithehi mi jaun gappa marnar ase tichyashi. Pan aaj Krantini khup sarya goshti khup bindas khup sahajpane sangitlya. Thank you so much for that and till then, super hits 93.5 Red FM
bajati raho.